नमस्कार श्रोते हो, मी विजया वाड आता पुढील नोंदीचं वाचन सुरू करते आहे. आपल्यासाठी खास जीव ओळख पद्धती अर्थात बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन. एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या शारीरिक लक्षणांवरून किंवा वर्तनानुसार करण्याच्या पद्धतीला जीव ओळख असं म्हणतात. या पद्धतीचा वापर मुख्यत्वे एखाद्या व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी केला जातो. 1858 साली स्कॉटलंड पोलिसांनी सर्वप्रथम या तंत्राचा वापर केला. सध्या ओळखपत्र, वाहनचालक परवाना, मतदारपत्र, पारपत्र इत्यादी तयार करण्यासाठी हे तंत्र वापरलं जातं. संगणकीय तंत्रामुळे जीव ओळख पद्धती अतिशय विकसित झाली आहे आणि तिचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. जीव ओळख पद्धत दोन प्रकारे करता येते, एक शारीरिक वैशिष्ट्ये आणि दोन वर्तनीय वैशिष्ट्ये. शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये बोटांचे ठसे, चेहरा, डीएनए, अंगुली मुद्रण, तळहातांचे ठसे, शरीराचा गंध, डोळ्यातील परितारिका अशा शरीराशी संबंधित बाबींचा समावेश त्यामध्ये होतो. वर्तणुकीच्या वैशिष्ट्यांमध्ये व्यक्तीच्या वागण्याच्या लकबी जसं चालणं, उभं राहणं, आवाज इत्यादींचा समावेश होतो. शारीरिक लक्षणं उदाहरणार्थ बोटांचे ठसे, डोळे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असतात आणि ती दीर्घ काळ बदलत नाहीत. बोटांच्या ठशांवरून व्यक्तीची ओळख पटवण्याची पद्धत अनेक दशके प्रचलित आहे. आधुनिक जीवन ओळख पद्धतीत व्यक्तिविशिष्ट लक्षणं आणि संगणकाचा वापर होत असल्यामुळे ही पद्धत अधिक विश्वासार्ह आणि परिपूर्ण झाली आहे. जीवन ओळख पद्धतीमध्ये सामान्यपणे ओळख किंवा पडताळा अशा दोन प्रणाली असतात. ओळख प्रणाली, यात विशिष्ट व्यक्तीची मान्यता न घेता किंवा त्या व्यक्तीच्या अपरोक्ष ती व्यक्ती ओळखून काढली जाते. जसं मोठ्या गर्दीत अमुक व्यक्ती उपस्थित आहे किंवा नाही ते पाहण्यासाठी त्या गर्दीचं छायाचित्र घेतात आणि ज्या व्यक्तीची ओळख पटवावयाची आहे त्याचं छायाचित्र त्या गर्दीतील प्रत्येक चेहऱ्याशी जुळवून पाहतात. 1913 अमेरिकेत बॉम्ब स्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवादी तरुणाचा शोध घेण्यासाठी तेथील पोलिसांनी हीच पद्धत वापरली होती. पडताळा प्रणाली, काही महत्वाच्या संस्था, सार्वजनिक ठिकाणं, कार्यालयं, उद्योग, धार्मिक स्थळं अशा ठिकाणी या पद्धतीचा वापर करतात. अशा ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे आणि छायाचित्र माहितीच्या स्वरूपामध्ये संगणकावर संग्रहित केलं जातं. अशा ठिकाणी प्रवेशद्वारापाशी एक इलेक्ट्रॉनिक यंत्र असतं. व्यक्ती प्रवेश करताना जेव्हा त्या यंत्राची एक कळ बोटानं दाबते तेव्हा त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे, छायाचित्र आणि संगणकातील माहिती तंतोतंत जुळली तर त्या व्यक्तीला प्रवेश दिला जातो. जीव ओळख पद्धतीचा वापर कार्यालयीन कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी, गुन्हे शोधून काढण्यासाठी, इंटरनेटद्वारा होणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठी करतात. भारतातील अनेक कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या बोटांचे ठसे, डोळे, चेहरा यांची छायाचित्र अंकीय म्हणजे डिजिटल स्वरूपात संगणकात साठवून ठेवतात. जेव्हा कर्मचारी कामावर येतो तेव्हा कार्यालयाच्या दरवाजात असलेल्या इलेक्ट्रॉनिक यंत्रावर तो अंगठा दाबताच त्याच्या अंगठ्याचे ठसे आणि संगणकात असलेल्या अंकीय प्रतिमा एकमेकांशी जुळतात आणि तो कर्मचारी कामावर आल्याची नोंद होते. गुन्ह्यांचा तपास लावताना हीच पद्धत वापरतात. कोणत्याही व्यक्तीनं गुन्हा केला की पोलीस सर्वप्रथम त्या व्यक्तीचं नाव, हाताच्या बोटांचे ठसे आणि छायाचित्र काढून ठेवतात. अशा व्यक्तीने पुन्हा गुन्हा केल्यास गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या हाताच्या बोटांचे ठसे पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या ठशांबरोबर जुळवून बघतात आणि गुन्हेगाराला शोधून काढतात. 1900 गुन्हे शोधण्यासाठी वापर करण्यात आलेल्या या पद्धतीला तिचा जनक एडवर्ड हेनरी याच्या नावावरून हेनरी पद्धत असे म्हणतात. भारतातील आधार ओळखपत्राची देशव्यापी योजना ही जीवन ओळख पद्धतीचा जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे असे मानतात. ही नोंद नीलिमा कुलकर्णी यांनी लिहिली आहे।